भाग 11 पाप मरण लेवी यांना चौथ्या अध्याय 27 ते 35 वचन, युहान यांना पहिला अध्याय 29 वचन। मोशेनी वेळेस जेव्हा देवनी नावना उल्लंघन होता तेव्हा एक बकरू कापाला लागा होता। नियम जो तोडता त्यांनी जागेवर ती बकरू कापाला पडव होता। हई लोकासाला आठवण करी दे होतात। देवनी आज्ञाला जो कोणी पाळ नाही त्याविरुद्ध पाप होता आणि त्यांना वाईट देखील हो होता। त्यावेळी पापनामुळे एक बकरू कापाला लाग होता आणि हा एक चिन्ह होता आणि हा एक गोष्ट दाखव की बलिदान हो होता। म्हणून देवना एकुलता एक पोर्याला बलिदान व्हावण्यासाठी देवना पोर्याला हा पृथ्वीवर दवाडा।